सो सध्याचे कोविड योद्धे आपल्यासाठी रस्त्यावर आहेत, आपल्यासाठी बाहेर आहेत, ते म्हणजेच आपले पोलीस बांधव. आणि या पोलीस बांधवांचे अनोख्या पद्धतीनं थँक्स आभार मानण्यासाठी अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी एका अनोख्या पद्धतीनं त्यांना थँक्यू म्हटलंय. त्यांच्यासाठी आमरसपुरीचं जेवण देऊन या दोघांनी त्यांना थँक्यू म्हटलंय. सो निवेदिता सराफ यांना मी आता फोन लावलाय, ऐकूयात या सगळ्याबद्दल त्यांच्याकडनं.
अरे खर तर मला असं फार काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही, तर मग ते काम करण्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे आम्ही खूप मनापासून असं केलं, कारण आपण जे रोज पोलिसांचे व्हिडिओ बघतो की ज्या रीतीने बिचारे काम करतायत, आणखी त्यांच्या ते सतत करोना बाधित लोकांच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्या फॅमिलीजना गावाला वगैरे पाठवून दिलेलं आहे. बरेच पोलीस तर एकटे असतात इकडे आणि अहोरात्र काम करतायत. तर एक छोटासा थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. आणखीन आपण काय त्यांच्यासाठी, तरी सुद्धा कधी कधी काही ठिकाणी लोक तरी ऐकत नाही, तरी बाहेर पडतात. आणि जर त्यांनी त्याबद्दल काही थोडस स्ट्रिक्ट धोरण पत्करलं तर परत त्यांच्यावरतीच आवाज उठवला जातो. असं एक छोटस थँक्यू म्हणायचं होतं आणि बाकी काही नाही.
93.5 रेड एफएम वर मी अभिनीत तुमच्यासोबत आहे. घर पे रहो, सेफ रहो, बजाते रहो.